चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लॉकडाऊन शिथिल करताना खबरदारी आणि जबाबदारी आवश्यक। पुनश्च हरिओम करत राज्यात 3 जून पासून मिशन बिगिन अगेन ची सुरुवात होत असून टप्प्याटप्प्याने राज्यातील निर्बंध आपण शिथिल करत आहोत। एका प्रकारे राज्यातील व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे, परंतु ही वाट अत्यंत निसरडी आहे। ती चालताना आपल्या सर्वांना एकमेकांचे हात हातात धरून अतिशय जबाबदारी आणि खबरदारीने पुढे जायचे आहे। एकदा सुरू केलेले व्यवहार पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। त्यासाठी स्वयंशिस्त, जिद्द आणि संयम कायम ठेवत वाटचाल करताना देशापुढे महाराष्ट्राचा आदर्श प्रस्थापित करावयाचा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले। मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लॉकडाऊन हळूहळू शिथिल करताना 3, 5 आणि 8 जूनच्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टींची शिथिलता देण्यात आलेली आहे याची माहिती यावेळी दिली। मुख्यमंत्र्यांनी येत्या 2 दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे तसेच शाळा सुरू होण्यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतची माहितीही दिली। आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते, गर्दी करू नका, संयम आणि शिस्त पाळा। पहिल्या टप्प्यात 3 जून पासून खासगी आणि सार्वजनिक मैदानांवर, समुद्र किनाऱ्यांवर सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे या गोष्टींना मान्यता देण्यात आलेली आहे। या अंतर्गत कोणत्याही सामूहिक कृतीला मान्यता नाही। 5 जून पासून दुकाने आणि 8 जून पासून 10% कर्मचारी असलेली खासगी कार्यालये उघडली जातील, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की या संदर्भातील मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत। आपल्याला कुठेही गर्दी करून सुरू झालेल्या गोष्टी बंद कराव्याच्या नाही आहेत, याची काळजी प्रत्येकाने घेऊनच घराबाहेर पडायचे आहे। स्वच्छता आणि स्वयंशिस्त पाळायची आहे। मास्क वापरणे, चेहऱ्याला हात न लावणे, शारीरिक अंतर ठेवणे यांसारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे, असेही ते म्हणाले। सर्व सेमिस्टरचे सरासरी गुण लक्षात घेऊन मार्क्स देणार। आपण टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी उघडू, त्यासाठी घाई नाही, हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की आता पावसाळा सुरू होतोय, त्याची काळजी घेताना यंत्रणेला सुसज्ज राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। हा शिक्षणाचाही काळ आहे, त्याकडे लक्ष देताना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा निर्णय काळजीपूर्वक आणि चर्चेअंती घेतला गेलेला आहे। अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या झालेल्या सर्व सेमिस्टरचे मिळालेले गुण लक्षात घेऊन सरासरी मार्क्स देऊन पास करावयाचा आणि त्यांच्या पुढच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय यावेळी घेतला गेलेला आहे। ज्यांना हे मान्य आहे त्यांच्यासाठी हा निर्णय आहे। ज्यांना वाटते की परीक्षा दिल्यानंतर मी यापेक्षाही अधिक चांगले मार्क्स मिळवू शकतो, त्यांच्यासाठी पुढे काही कालावधीने परीक्षा घेतल्या जातील, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। शाळा सुरू करण्यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य, शाळेपेक्षा शिक्षण सुरू करण्याला प्राधान्य असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण, शहरी भाग, ग्रीन झोनसह राज्यात सुरू करावयाच्या शिक्षणासाठीच्या उपाययोजनेचे शासनाचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले। प्रत्यक्ष जिथे शाळा सुरू करता येतील तिथे शारीरिक अंतराच्या व इतर उपाययोजनांसह शाळा सुरू ठेवणे, जिथे शक्य नाही तिथे ऑनलाईन शाळा सुरू करणे, टॅब, लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षण देणे याबाबत येत्या काही दिवसात ठोस निर्णय घेतला जाईल, हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। सकाळी 5 ते सायंकाळी 7 पर्यंत मान्यता। राज्यात 3 तारखेपासून काही गोष्टी सुरू करावयास परवानगी देण्यात आली असली तरी सुद्धा गर्दी करण्यास, सभा समारंभ आणि उत्सव करण्यास अजूनही परवानगी नाही। शारीरिक अंतर हे ठेवावेच लागेल, हेच अंतर आपल्याला कोरोनापासून दूर ठेवणार असल्याचेही ते म्हणाले। आता देण्यात आलेल्या सर्व मान्यता या काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून देण्यात आलेल्या आहेत, त्याचे पालन करावे लागेल। झुंबड करून चालणार नाही। सार्वजनिक ठिकाणी 5 पासून सायंकाळी 7 पर्यंत असे व्यवहार करण्यास मान्यता देण्यात आल्याचे ते म्हणाले। वृत्तपत्रे घरपोच। पुढच्या रविवारपासून वृत्तपत्रे घरपोच देताना वृत्तपत्र विक्रेत्यांनी वृत्तपत्र घरपोच देणाऱ्या तरुणांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे व त्यांना मास्क, सॅनिटायझर सारख्या सुविधा पुरवणे आवश्यक असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। लक्षणे दिसताच त्वरित उपचार घ्या। मृत्यूदर कमी आणावयाचा नव्हे तर तो शून्यावर आणण्याचा निर्धार व्यक्त करताना यासाठी सर्दी, पडसे, खोकला, वास न येणे, चव न लागणे यासारखे लक्षणे असल्यास त्वरित रुग्णालयात येऊन वेळेत उपचार करून घ्यावेत असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. वेळेत रुग्ण उपचारासाठी आल्यास त्याला वाचवणे डॉक्टरांना शक्य होते, नव्हे ते शर्तीचे प्रयत्न करतात हेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात फक्त 34,000 ऍक्टिव्ह रुग्ण. मुख्यमंत्र्यांनी आज घडीला राज्यात 65,000 कोविड रुग्ण असून त्यातील 28,000 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेल्याचे व प्रत्यक्षात 34,000 ऍक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात असल्याचे स्पष्ट केलेले आहे. या 34,000 रुग्णांमध्ये 24,000 रुग्ण असे आहेत ज्यांना कोरोनाचे कोणतेही लक्षण नाहीत, औषधोपचाराची गरज नाही पण ते क्वारंटाईन आहेत. मध्यम आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 9,500 इतकी आहे. 1,200 रुग्ण गंभीर असून त्यापैकी फक्त 200 जण व्हेंटिलेटरवर आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती आटोक्याबाहेर गेली असं म्हणणाऱ्यांसाठी ही आकडेवारी बोलकी आहे हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्राला विनाकारण बदनाम केले जात असल्याबद्दल दुःख असल्याची खंतही व्यक्त केली. आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांमध्ये करण्यात आलेल्या वाढीची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की सुरुवातीला आपण पुण्यात आणि कस्तुरबा रुग्णालय मुंबई इथे दोनच विषाणू प्रयोगशाळा होत्या. आज घडीला त्या 77 आहेत. 1-2 दिवसात त्या 100 होतील. येत्या पावसाळ्यात टेस्टची संख्या वाढवणार असल्याचे सांगताना चाचणी तर सर्वसामान्यांना आवाक्यात येण्यासाठी केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले. 16,00,000 स्थलांतरित त्यांच्या राज्यात. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या अतिरिक्त रेल्वेसाठी त्यांचे आभार व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की रेल्वे आणि बसच्या माध्यमातून आतापर्यंत 16,00,000 स्थलांतरित लोक त्यांच्या राज्यात गेलेले आहेत. 22 अधिक फ्लाइट्सवर 3,000 अधिक नागरिक परदेशातून महाराष्ट्रात आले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. शिवभोजन योजनेअंतर्गत फक्त मे महिन्यात 32,77,000 अधिक थाळ्यांचे वितरण झाल्याचेही त्यांनी सांगितले.